पहिले इतिहास अध्याय 23। आता दाविद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्रायलाचा राजा केले। त्याने इस्रायल मधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले। 30 आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली, त्यांची संख्या एकंदर 38,000 होती। त्यांच्यातले 24,000 लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि 6,000 अधिकारी आणि न्यायाधीश होते, 4,000 द्वारपाल होते। आणि दाविद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे 4,000 होते। लेवीचे पुत्र गेरशोन, कहात आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दाविदाने सर्व लेवींची 3 गटांमध्ये विभागणी केली। गेरशोन घराण्यात लादान आणि शिमी हे दोघे होते। लादान याला 3 पुत्र, यहियेल हा थोरला, नंतर जेथाम व योएल। शिमीचे पुत्र असे शलोमोत, हजियेल व हारान। लादानच्या घराण्यांचे प्रमुख हे होते। शिमीला 4 पुत्र, यहत, जिजा, यऊश आणि बरिया। यहत हा त्यापैकी मोठा, दुसरा जिजा। यऊश आणि बरिया यांना मात्र फार संतती नव्हती, त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई। कहाथाला 4 पुत्र होते, अमराम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल। अहरोन आणि मोशे हे अमरामाचे पुत्र, अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती। परमेश्वराच्या उपासनेचा पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते। परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकास आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती। मोशे हा देवाचा संदेष्टा होता, त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात। गेरशोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र, शबुएल हा गेरशोमचा थोरला पुत्र, रहाब्या आणि अलियेजरचा थोरला पुत्र। हा एकुलता एक होता, रहाब्याला मात्र बरीच अपत्ये झाली। शलोमित हा इसहारचा पहिला पुत्र, हेब्रोनाचे पुत्र याप्रमाणे, यरिया मोठा, अमर्या दुसरा, यहजियेल तिसरा, यकमाम चौथा। उज्जियलाचे पुत्र पहिला मिखा आणि नंतरचा इशिया। महली आणि मुशी हे मरारीचे पुत्र, एलाजार आणि किश हे महलीचे पुत्र। एलाजाराला कन्या रत्नेच झाली, त्यास पुत्र नव्हता। या कन्यांचे विवाह नात्यातच झाले, त्या लग्न होऊन किशाच्या घराण्यात गेल्या। मुशीचे पुत्र महली, एदर आणि यरेमोत हे झाले लेवीचे वंशज। आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजदाद झाली, ते घराण्यांचे प्रमुख होते। त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे, जे 20 किंवा त्याहून अधिक वयाचे होते। त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम। दाविद म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकास शांती लाभली आहे। परमेश्वर यरुश्लेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे। तेव्हा लेवींना निवास मंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणार नाही। लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दाविदाची इस्रायल लोकास अखेरची आज्ञा होती। त्यानुसार 20 वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजदाद झाली। अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदिरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते। मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या, त्यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती। मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुद्ध ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती। देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत। मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू, बेखमीर, भाकरी यावर त्यांची देखरेख होती। याखेरीज तव्यावर भाजलेले, मळलेले सर्व काही सिद्ध करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हेही काम त्यांच्याकडे होते. ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत आणि परमेश्वरास शब्बात दिवशी चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत. ते दर्शन मंडप पवित्र स्थानाचे प्रमुख होते आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.